करिंथकरास पहिले पत्र अध्याय 15। आता बंधूनो, मी तुम्हाला आठवण करून देतो की जे शुभवर्तन मी तुम्हाला गाजवले व जे तुम्ही स्वीकारलेत व ज्याच्यात तुम्ही स्थिर आहात, ज्याच्याद्वारे तुम्हाला तारण मिळाले आहे, ते शुभवर्तन मी तुम्हाला कळवतो। ज्या वचनाने तुम्हाला हे शुभवर्तमान सांगितले त्या वचनानुसार ते तुम्ही दृढ धरले असल्यास त्याच्या योगे तुमचे तारण होत आहे, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे। कारण जे मला पहिल्यांदा सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले। त्यापैकी महत्वाचे हे आहे की शास्त्रलेखाप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापासाठी मरण पावला, त्यास पुरण्यात आले व शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्यास पुन्हा उठवण्यात आले व तो केपाला दिसला, नंतर 12 प्रेषितांना, नंतर तो एकाच वेळी 500 अधिक बांधवांना दिसला। त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मरण पावले आहेत। नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला, आणि शेवटी मी जो अवेळी जन्मल्याप्रमाणे त्या मला सुद्धा तो दिसला। कारण प्रेषितामध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणावायच्या योग्यतेचा नाही, कारण देवाच्या मंडळीचा मी छळ केला, पण देवाच्या कृपेने मी जो आहे तो मी आहे, आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही। उलट त्या सर्वापेक्षा अधिक कष्ट मी केले आहेत, करणारा मी नाही तर देवाची कृपा जी माझ्याबरोबर होती ती करत होती। म्हणून मी असो किंवा ते असोत, आम्ही अशी घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला। पण जर आम्ही ख्रिस्त मरण पावलेल्यातून उठवला गेला आहे असे शुभवर्तमान गाजवतो, तर मृताचे पुनरुस्थान नाही असे तुमच्यातील काही जण म्हणतात, हे कसे? जर मृताचे पुनरुस्थान नाही तर ख्रिस्त मरणातून उठवला गेला नाही, आणि जर ख्रिस्त मरणातून उठवला गेला नाही तर आमचा संदेश व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे, आणि आम्ही देवाचे खोटे साक्षी ठरलो, कारण देवाने ख्रिस्ताला उठवले असे आम्ही त्याच्याविषयी साक्ष दिली। जर हे असे असेल की मरण पावलेले उठवले जात नाही, तर त्याने त्यास उठवले नाही, आणि जर मृतांना उठवले जात नाही तर ख्रिस्ताला मरणातून उठवण्यात आले नाही, आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर तुमचा विश्वासही व्यर्थ आहे आणि तुम्ही अजून तुमच्या पापात आहात। होय, आणि जे ख्रिस्तात मरण पावलेले आहेत त्यांचाही नाश झाला आहे। जर ख्रिस्तावर असलेली आमची आशाही फक्त या जीवनासाठीच असली तर सर्व मनुष्यापेक्षा आम्ही दयनीय असे आहोत। परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठवला गेला आहे, जे मरण पावलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे। कारण ज्या अर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमाणे मृताचे पुनरुस्थान सुद्धा मनुष्याद्वारेच आले। कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील, पण प्रत्येकजण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथम फळ आहे आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले लोक जिवंत केले जातील। मग शेवट होईल, प्रत्येक अधिपती, प्रत्येक सत्ता व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीशे करेल तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल, कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायाखाली ठेवीपर्यंत त्यास राज्य केले पाहिजे। जो शेवटचा शत्रू मृत्यू, तो नष्ट केला जाईल। पवित्र शास्त्र सांगते, कारण देवाने त्याच्या पायाखाली सर्व अंकित केले आहेत। पण जेव्हा जेव्हा तो म्हणतो की सर्व गोष्टी त्याच्या अंकित केल्या आहेत, तेव्हा ज्याने सर्व गोष्टी त्याच्या अंकित केल्या तो स्वतः बाहेर आहे हे उघड आहे। आणि जेव्हा सर्व गोष्टी त्यास वश होतील तेव्हा पुत्र स्वतः त्या सर्व गोष्टी आपल्या वश करणाऱ्याला वश होईल, म्हणजे देव पिता हाच सर्वात सर्व असावा। नाहीतर जे लोक मरण पावल्यासाठी बाप्तिस्मा घेतात ते काय साधतील? जर मरण पावलेले उठवलेच जात नाहीत तर ते लोक त्यांच्याविषयी बाप्तिस्मा का घेतात? आणि आम्ही सुद्धा प्रत्येक वेळी संकटात का पडतो? बंधूनो, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्या ठाई मला तुमच्याविषयी असलेल्या अभिमानाची शपथ घेऊन मी हे म्हणतो की मी रोज रोज मरतो। मनुष्य स्वभावाप्रमाणे इपिसात मी रानटी प्राण्याबरोबर लढलो तर मी काय मिळवले? जर मरण पावलेले उठवले जात नाही तर चला आपण खाऊ पिऊ, कारण उद्या मरावायचे आहे। फसू नका, वाईट सोबतीने चांगल्या सवयी बिघडतात। नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करीत जाऊ नका, कारण तुम्हापैकी काही जण देवाविषयी अज्ञानी आहेत। हे मी तुम्हास लाजवण्यासाठी बोलतो। परंतु कोणीतरी म्हणेल, मरण पावलेले कसे उठवले जातात? कोणत्या प्रकारच्या शरीराने ते येतात? तू इतका अज्ञानी आहेस काय? तू जे पेरतोस ते प्रथम मरण पावल्याशिवाय जिवंत होत नाही, आणि तू जे पेरतोस ते त्याचे भावी शरीर पेरित नाहीस तर उघडा दाना पेरतोस। तो गव्हाचा किंवा दुसरा कशाचा असेल, आणि मग देवाने निवडल्याप्रमाणे तो त्यास आकार देतो। तो प्रत्येक दाण्याला त्याचे स्वतःचे शरीर देतो। जीवन प्राणी मात्राचे सर्वांचे देह सारखेच नसतात। त्याऐवजी मनुष्याचे शरीर एक प्रकारचे असते, प्राण्यांचे शरीर दुसऱ्या प्रकारचे असते, पक्ष्यांचे वेगळ्या प्रकारचे असते आणि माशांचे आणखी वेगळ्या प्रकारचे असते। तसेच स्वर्गीय शरीरे आहेत आणि पृथ्वीवरील शरीरे आहेत, पण स्वर्गीय शरीराचे वैभव एक प्रकारचे असते तर पृथ्वीवरील शरीराचे दुसरे असते। सूर्याचे तेज वेगळे प्रकारचे तर चंद्राचे तेज वेगळ्या प्रकारचे असते। ताऱ्यांचे तेज वेगळ्या प्रकारचे असते आणि तेजाबाबत एक तारा दुसऱ्या ताऱ्याहून निराळा असतो। म्हणून मृताच्या पुनरुस्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे ते नाश पावणार आहे, जे शरीर उठवण्यात येते ते अविनाशी आहे, जे अपमानात पुरले जाते ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पुरले जाते ते सामर्थ्यात उठते, जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे, जे उठवले जाते ते आत्मिक शरीर आहे. जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरे सुद्धा असतात, आणि तेच पवित्र शास्त्र सांगते. पहिला मनुष्य आदाम हा जिवंत प्राणी झाला, पण ख्रिस्त जो शेवटचा आदाम झाला तो जीवन देणारा आत्मा झाला. परंतु जे आत्मिक ते प्रथम नाही, जे नैसर्गिक ते प्रथम, मग जे आध्यात्मिक आहे ते. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे तो मातीपासून बनवला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला. ज्याप्रमाणे तो मनुष्य मातीपासून बनवला गेला त्याप्रमाणे लोक सुद्धा मातीपासूनच बनवले गेले, आणि त्या स्वर्गीय मनुष्याप्रमाणे स्वर्गीय लोकही तसेच आहेत. आणि जो मातीचा होता त्याचे प्रतिरूप आपण धारण केले, त्याचप्रमाणे जो स्वर्गीय आहे त्याचे प्रतिरूप आपण धारण करू. आता बंधूंनो, मी हे सांगतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हाला एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही, आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच शेवटचा कर्ण वाजेल, तेव्हा कारण कर्ण वाजेल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी आहे त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मरणाधीन आहे त्याने अमरणपण परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावे, व हे जे मरणाधीन आहे त्याने अमरत्व धारण करावे. असे जेव्हा होईल तेव्हा पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे विजयात मरण गिळले गेले आहे. अरे मरणात तुझा विजय कोठे आहे? मरणात तुझी नांगी कोठे आहे? मरणाची नांगी पाप आहे, आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्रापासून येते. पण देवाला धन्यवाद असो जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हास विजय देतो. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, बहिणींनो, प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या, कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.